नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंज मधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजच्या स्निपेटमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे ज्या झेन बुद्धिस्ट करून आपण शिकू शकतो, ज्या आपल्याला आयुष्यात खूपच उपयुक्त ठरतील. तर सुरू करूया. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही जर ह्याचा वापर केला तुमच्या आयुष्यात तर तुम्हाला खूप खूप फायदा होईल. तर पहिलं आहे, गती मंद करा. कधी कधी आपण असं आयुष्य जगत असतो की आपण निवांत बसून आकाशातले कधी तारे देखील पाहत नाही. काही क्षण थांबून वाऱ्याची थंड झुळूक देखील आपण कधी अनुभवत नाही. साधा आपला नाश्ता सुद्धा आपण पूर्ण आस्वाद घेत कधी खात नाही. बऱ्याच वेळेला आपण असंच करतो, बरोबर की नाही? आपल्यातली खूप जण नुसतं पळत असतात. एक झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, काही ना काही चालूच असतं. एक ध्येय पूर्ण झालं का मग दुसरं करायचं का मग तिसरं, अशी ही शृंखला चालूच राहते. तर आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे का, तुमची गती कधीतरी थोडी मंद करायला काय हरकत आहे? तर का करायची? तर असं केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल आणि समाधान वाटेल, आणि पुढचं काम करायचं सुद्धा ऊर्जा मिळेल, नवीन ऊर्जा मिळेल. म्हणून हे कधीतरी नक्की करून पहा. दुसरं आहे, अतिवचनबद्धता टाळा. काही जण अतिप्रमाणात स्वतःला वचनबद्धतेमध्ये गुंतवून घेतात, ओव्हर कमिटमेंट. उदाहरणार्थ, कोणीही फोन केला का तो उचललाच पाहिजे. खूप भाराभर आणि निष्फळ बोलणं किंवा ऐकणं हे चालू ठेवणं. तर असं काही करण्यापेक्षा तुम्ही फक्त अत्यावश्यक असतं त्यावेळीच फोन उचलू शकता. कारण काही वेळा लोक समजतात का ते त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्याकडून सोडवून घेऊ शकतात वा तुमच्यावर लादू शकतात. म्हणूनच तुम्ही हे ठरवू शकतात की कुठल्या संदर्भात तुम्ही संवाद साधू इच्छिता वा कुठल्या लोकांना तुमचा तुम्ही वेळ दिला पाहिजेत आणि केव्हा नाही. हे केल्याने तुमचा वेळ, ऊर्जा तुम्ही सुयोग्य रीतीने वापरू शकाल. तिसरं म्हणजे, अलिप्ततेने ओढ असू द्या. हा मुद्दा तुम्हाला खूप गोंधळात टाकणारा वाटेल का, हे काय असतं अलिप्ततेची ओढ दाखवणं म्हणजे काय? तर उदाहरणार्थ समजा तुम्ही तुमचं एक ध्येय ठरवलं आहे, जसं स्वतःचं घर बांधणं वा कुठला प्रोग्राम अरेंज करणं इत्यादी. वा समजा का तुमचं कोणाबरोबर तरी फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तर अलिप्ततेने ओढ दाखवणं म्हणजे नक्की काय? तर स्वतःची मानसिक तयारी करून ठेवणं का, जर काही ध्येयपूर्ती झाली नाही तरी निराशा वाटणार नाही, तुम्हाला त्या गोष्टींचा व आठवणींचा त्रास होणार नाही. जसं तुमची आवडती व्यक्ती तुमच्या उतार काळात जर तुमच्याबरोबर नसेल किंवा तुमचं बोलणं वा भेटणं होत नसेल, तर मग त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. ह्यालाच म्हणतात अलिप्त राहून ओढ असू देणे. माझ्या मते तरी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य अतिउत्तम राहील. चौथा मुद्दा आहे, खूप सोपा आहे कदाचित, आणि मी आधी कदाचित सांगितला देखील असेल, तो म्हणजे श्वास उश्वास श्वासोश्वास योग्य रीतीने करणे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही योग्य श्वासोश्वास करता तेव्हा तुमचे अंतर्मन तुम्हाला पडलेल्या समस्यांवर योग्य मार्ग वा उपाय तुम्हाला सुचवत असते. अगदी आजपासूनच हा प्रयोग तुम्ही करून पहा. दिवसातील निदान काही वेळ तरी तुम्ही स्वतःच्या श्वासोश्वासावर केंद्रित करा. माझी खात्री आहे, असे केल्याने तुम्हाला चमत्कारिकरित्या बदल दिसू लागतील. आणि पाचवं शेवटचं म्हणजे, प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या. आता माझंच बघा ना, हे स्निपर्सचे ऑडिओज बनवताना मला खूप आनंद होतो. ते तुमच्यापर्यंत पोचवायला देखील मला आवडतं. मी पुस्तकं वाचताना, काही खादाडी करताना व कोणाबरोबर फिरायला गेले असताना त्याचा प्रत्येक क्षणक्षण उपभोगते, त्याचा आस्वाद घेते. असेच तुम्ही देखील करा. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आस्वाद घ्या. आणि बघा तो क्षण तुमच्यासाठी किती अमूल्य ठेव घेऊन येईल। तर आज मी इथेच थांबते आणि आशा करते तुम्ही यातल्या काही गोष्टी नक्कीच करून बघाल आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।